हे एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो, नमस्कार श्रोते हो, श्रोते हो जीवन ज्योति या कार्यक्रमात आपला हार्दिक स्वागत। कार्यक्रमाविषयीचे प्रेम जे आपण पत्राद्वारे SMS द्वारे कळविता त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत।
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सुमधुर गीत, बाळ मित्रांसाठी गोष्ट आणि पवित्र शास्त्रावर आधारित संदेश।
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या सुमधुर गीताने। या सुमधुर गीतानंतर ऐकवत आहोत एक गोष्ट।
फुले तारणाची उधळून आमच्या शिरी, फुले तारणाची उधळून आमच्या शिरी, तू धारले सकाटे आपुल्या शिरी, तू धारले सकाटे आपुल्या शिरी, फुले तारणाची उधळून आमच्या शिरी, फुले तारणाची उधळून आमच्या शिरी, तू धारले सकाटे आपुल्या शिरी, तू धारले सकाटे आपुल्या शिरी। अमा दिनासाठी राजा रंग तू झाला, अमा दिनासाठी राजा रंग तू झाला, स्वर्ग वैभवाला सोडून या जगात आला, स्वर्ग वैभवाला सोडून या जगात आला, रिक्त होऊन या मारा पूर्ण तू करी, तू धारले सकाटे आपुल्या शिरी, तू धारले सकाटे आपुल्या शिरी। व्याधि क्लेश मुझे सारे घेतले सदेवा, व्याधि क्लेश मुझे सारे घेतले सदेवा, वधस्तंभ मुझा साठी साहिला सदेवा, वधस्तंभ मुझा साठी साहिला सदेवा, प्रीति तुझी आमावरती सार्थ तू करी, तू धारले सकाटे आपुल्या शिरी, तू धारले सकाटे आपुल्या शिरी। रक्त सांडले शू तू शांति जन जाया, रक्त सांडले शू तू शांति जन जाया, दुष्टता नीति विरहित विश्व ते कराया, दुष्टता नीति विरहित विश्व ते कराया, पाप हरुनी प्रत्येकाला मुक्त तू करी, तू धारले सकाटे आपुल्या शिरी, तू धारले सकाटे आपुल्या शिरी, फुले मिले तारणाची उधळून आमच्या शिरे, मुले तारणाची उधळून आमच्या शिरे, तू दारिले सकाटे आपुल्या शिरे, तू दारिले सकाटे आपुल्या शिरे, तू दारिले सकाटे आपुल्या शिरे।
श्रोते हो, आपण ऐकत आहात आमचा जीवन ज्योती हा कार्यक्रम।
पवित्र शास्त्रावर आधारित आजचे प्रवचन।
श्रोते हो, मी पास्टर सचिन गवई तुम्हा प्रत्येकांचे आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे। श्रोते हो, जेव्हा पण आम्ही मंदिरामध्ये जातो, जेव्हा पण आम्ही उपासना करतो, भक्ती करतो, आराधना करतो, देवाच्या सोबत आपला वेळ घालवितो, तर तेव्हा त्याला आपण आध्यात्मिक कर्तव्य म्हणतो। मग हे आध्यात्मिक कर्तव्य आम्ही कशा प्रकारे बजवायला पाहिजेत, आमचे अधिकार कुठले आहेत, आणि आम्ही आध्यात्मिकतेमध्ये कुठल्या पातळीवरती आहोत, अशाच प्रश्नांची आज आपण उत्तरे बघूयात। आणि म्हणूनच आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो आहे रोमकरास पत्र याचा 13:11-14। आणि आजचा संदेश आहे आस्तिकाचे आध्यात्मिक कर्तव्य। चला तर श्रोते हो, आपण आपले पवित्र शास्त्र उघडूयात आणि आजच्या संदेशावरती मनन आणि चिंतन करूयात। आस्तिकाच्या कर्तव्याचा आदर करणे आणि सरकारच्या अधीन राहणे याबद्दल बोलणे हा अध्याय सुरू केल्यावर पाऊल आता आपले दैनंदिन जीवन जगत असताना आस्तिकाच्या कर्तव्याकडे लक्ष देतो। सरकार समाजाचे संरक्षण आणि नियंत्रण ठेवण्यासाठी तयार केलेले कायदे करते। ख्रिश्चनांचे कर्तव्य आहे की तो या जगातून जात असताना ख्रिस्ताचे जीवन जगणे, यावर या श्लोकाचा भर आहे। आम्ही मजकूर वाचत असताना तुम्ही लक्षपूर्व पाहिल्यास तुमच्या लक्षात आले की पाऊल घाईघाईची आणि निकडीची भाषा वापरतो। तो आपल्याला सांगतो की येथे सांगितलेली कर्तव्य दुसऱ्या दिवसासाठी थांबायची नाहीत, तर आस्तिक जगामध्ये त्याचे जीवन जगत असताना ते दररोज पार पाडायचे आहे। आणि मला काही मिनिटे बोलायचं आहे त्याच्यावरती आणि ह्या विषयावरती। आणि म्हणूनच आपण आपले पवित्र शास्त्र उघडूयात आणि आजच्या संदेशावरती मनन आणि चिंतन करूयात। आणि म्हणूनच आज काही मिनिटे आपण बाजूला सारूयात आणि देवाच्या वचनाकडे। आणि काही क्षेत्रे आहेत ज्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे असे तुम्हाला दिसून येईल। पहिला मुद्दा आहे लक्षपूर्वक पाहणे आमचे कर्तव्य आहे। त्यामधला पहिला मुद्दा आहे ऋतू पहा। वेळ हा शब्द हंगामाविषयी दर्शवितो। या संपूर्ण वचनाचा संबंध प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्याच्या लोकांसाठी परत येण्याची आहे। येथे कल्पना अशी आहे की आस्तिकाने आपल्या सभोवतालच्या बदलत्या जगावर नजर ठेवणे आणि परमेश्वराचे आगमन जवळ आहे हे समजून घेणे। दुःखाची गोष्ट म्हणजे येशू कोणत्याही क्षणी येऊ शकतो या वस्तुस्थितीचा विचार न करता अनेक विश्वासणारे जीवनात आळशीपणे प्रवास करतात। तरीही देवाचे आगमन जवळ आहे हे पाहण्यासाठी प्रत्येकाने दररोजच्या बातम्यांचा देवांच्या वचनासह संदर्भ घेणे आवश्यक आहे। म्हणूनच येशूने मत्तेमध्ये दिलेला सल्ला आजही आपल्यासाठी चांगला सल्ला आहे। मत्तेकृत शुभवर्तमान याचा 24:42-44। त्यानंतरचा दुसरा मुद्दा आहे झोपेसाठी पहा। पाऊल आपल्याला सांगतो की झोपेची वेळ अजून खूप पूर्वीसारखी निघून गेली आहे। उच्च वेळ या शब्दाचा अर्थ असा होतो की एक विशिष्ट तास आहे। देवाचे लोक बरेच लोक आज नोकरीवर किंवा कामावरती झोपलेले आहेत। देवाच्या इच्छेचा किंवा प्रभूच्या ख्रिस्ताच्या पुनरागमनाचा विचार न करता त्यांचे जीवन त्यांच्या इच्छेनुसार जगणे। झोपेची व्याख्या क्रियाशीलाची स्थिती, चेतना नष्ट होणे आणि घडणाऱ्या घटनांबद्दल प्रतिसाद कमी होणे। दुसऱ्या शब्दात झोपलेली व्यक्ती झोपेत असताना त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांच्या संपर्कात नाही। देवाच्या गोष्टीसाठी झोपी जाण्याचे कोणतेही कारण नाही। तथापि जेव्हा देवाच्या गोष्टींचा विचार केला जातो तेव्हा चर्चमधील बरेच लोक निष्क्रिय स्थितीत असतात। हे नसावे। जेव्हा परमेश्वर येईल तेव्हा तो आपल्याला पाहत असलेला शोधू दे। जेव्हा तो परत येईल तेव्हा तो आपल्याला जागृत शोधू शकेल। तिसरा मुद्दा आहे तारणासाठी पहा। पाऊल आपल्याला सांगतो की आपला तारण आपला विश्वास ठेवण्यापेक्षा जवळ आहे. तुम्हाला माहिती आहे की तारणाच्या तीन अवस्था आहेत आणि आम्ही जतन केले आहे, आम्ही जतन केले जात आहे आणि आम्ही जतन केले जाईल. धर्मांतराच्या क्षणी आम्ही पापाच्या दंडातून वाचलो. आपण दररोज पापाच्या सामर्थ्यापासून वाचत आहोत. आपण शेवटी पापाच्या उपस्थितीपासून वाचू. आज आपले तारण पूर्णपणे पूर्ण झाले आहे, परंतु ते आपल्या जीवनात दररोज केले जात आहे. एक दिवस जेव्हा येशू त्याच्या लोकांसाठी परत येईल तेव्हा आपण आपल्या तारणाचे संपूर्ण परिणाम अनुभवू. पावलाचा असा अर्थ आहे की दररोज आपण आपला तंबू गौरवाच्या एका बाजूला म्हणजे एक पाऊल पुढे टाकले पाहिजे. तो फक्त आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो की येशू कालच्या तुलनेत आज जवळ आहे. त्याच्या लवकरच परत येण्याच्या अपेक्षेने तुम्ही आपले जीवन कसे जगत आहात. दुसरा मुद्दा आहे आमचे कर्तव्य परिश्रमपूर्वक युद्ध करणे. त्यामधला पहिला मुद्दा आहे संकटाचा काळ. पाऊल आपल्याला सांगतो की झोपण्याची वेळ निघून गेली आहे, आता परमेश्वराच्या व्यवसायात सक्रिय होण्याची वेळ आहे. त्याचे शब्द आपल्याला आठवण करून देतात की देवाच्या गोष्टीची निकड आहे. दररोज लोक परमेश्वराशिवाय मरत आहेत आणि नरकात जात आहेत. जगात दिवसेंदिवस वाईट शक्ती अधिक मजबूत होत आहे आणि कठोर परिश्रम करत आहे. सर्वत्र श्रद्धावासांनी त्यांच्या झोपेतून जागे होण्याची आणि वेळेचे गांभीर्य आणि उशीर ओळखण्याची आणि त्याच्या सर्व शक्तीने परमेश्वराची सेवा करण्यात व्यस्त होण्याची प्रचंड गरज आहे. तुम्ही तुमच्या शेजाऱ्यांना येशूबद्दल सांगण्याचा विचार करत असाल तर आत्ताच ती वेळ आली आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबाला येशूबद्दल सांगणार असाल तर आता वेळ आली आहे. जर तुम्ही परमेश्वरासाठी कामाला जात असाल तर आता वेळ आली आहे. आपण या संकटाचे अथवा काळाचे संकट ओळखूया आणि या दिवसात आपण सर्व देवाची इच्छा असण्यासाठी स्वतःला समर्पित करूयात. या वचनात समाविष्ट असलेला आणखीन एक विचार असा आहे की या पृथ्वीवरील अंधाराचे राज्य त्याच्या नियत अंताच्या जवळ वाढत आहे. सैतानाला माहित आहे की त्याला आणि त्याचा वेळ कमी आहे. प्रगटीकरण याचा 12:12 तो सर्व थांबे बाहेर काढत आहे. आपल्या काळात लवकरच पापाचा अंधार जो या जगावर पडद्यासारखा पडला आहे तो दूर केला जाईल आणि नवीन दिवसाची तेजस्वी पहाट येईल. एक दिवस जेव्हा येशू स्वतः राज्य करेल आणि नीतिमत्व व गौरवाचे राज्य करील. त्यानंतरचा मुद्दा आहे वचनबद्धतेचा काळ. या श्लोकाची कल्पना झोपेतून उठून अंथरुणावरचे आवरण आणि रात्रीचे कपडे फेकून देणारा आणि दिवसभरासाठी कपडे घालणारा माणूस आहे. पावलाने चिलखत हा शब्द वापरत असल्याने आपणास असे दिसू शकते आणि आपण असे म्हणू शकतो की तो सैन्यात कर्तव्यासाठी आलेल्या नवीन भरतीबद्दल बोलत आहे. तिथे गेल्यावर त्याचे नागरिक कपडे काढून लष्कराच्या गणवेशात परिधान केले जाते. तो जोपर्यंत सेवा करतो तोपर्यंत टिकणारा हा बदल आहे. आमच्यासाठी प्रतिमा परिपूर्ण आहे. हे आस्तिकाचे कायमचे जुन्या जीवनाचे मार्ग बाजूला ठेवून आणि येशूमधील नवीन जीवनाच्या मार्गाचे एकदाच सजवल्याबद्दल बोलते. ही एक कल्पना आहे की पावलाच्या पत्रामध्ये अनेक वेळा प्रतिध्वनी आहे. कलसेकरासपत्राचा 3:1-17 आणि इफिसकरासपत्राचा 6:10-18 ख्रिश्चन जीवनाची देवाची कल्पना ही संपूर्ण वचनबद्धता आणि समर्पण आहे. तथापि बहुतेक ख्रिश्चन जीवनाला तडजोड म्हणून पाहतात. ते इतके देवाचा आदर करतात आणि त्याच्या इच्छेप्रमाणे करतात हे असू शकत नाही. देवाची आज्ञा आपल्या संपूर्ण वचनबद्धतेसाठी आहे. एकदाच तुम्ही केले ते आहे का? तुमची ही इच्छा आहे का? त्यानंतरचा मुद्दा आहे परिश्रमपूर्वक चालणे आणि कर्तव्य. या श्लोकात आधीची कल्पना येते. पाऊल विश्वासणाऱ्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनात योग्य प्रकारे चालण्याचे आवाहन करतो. त्यामधला मुद्दा आहे आम्ही सभ्य चालणे दाखविले पाहिजे, प्रामाणिकपणे चालणे. या वाक्यांश अर्थ योग्य रीतीने वागणे असा होतो, म्हणजेच आपण आतून जे आहोत त्याच्याशी सुसंगत असे बाह्य जीवन जगायचे आहे. आपल्या जीवनात ढोंग होता कामा नये. जर आपण म्हणतो की आपण वाचलो आहोत तर आपण जतन केल्यासारखे जगले पाहिजे. आमचा सराव आमच्या व्यवहाराशी जुळतो याची आम्हाला खात्री आहे. मला खात्री आहे की याबाबत बऱ्याच लोकांना स्वच्छ राहणे आणि देवासाठी जगणे इतके कठीण आहे कारण ते कधीही जतन केले नाहीत. नव्या जन्मासोबत परमेश्वराला आवडणारे जीवन जगण्यासाठी आणि जगण्याची इच्छा निर्माण होते. एक नवीन जीवन जे प्रामाणिक आहे, एक जीवन जे जगात त्याच्या गौरवासाठी जिवंत बलिदान आहे. तुम्ही चालत आहात का तुमच्या भाषात जसे दिवसाप्रमाणे या वाक्या प्रचार वापरला जात आहे, म्हणजे आपल्या जीवनात काहीही लपलेले नसावे. आपण सारखे आणि खुले असले पाहिजे. जे आमच्याकडे पाहतात आणि आम्ही कसे जगतो ते पहा. कदाचित आणि काहीही दांभिक नाही, काहीही लपलेले नाही, फक्त खुले, प्रामाणिक आणि परमेश्वराला आनंद देणारे जीवन. हे तुम्ही जगत असलेल्या जीवनाचे वर्णन करते का? त्यानंतरचा मुद्दा आहे, आपण सैतानी चालणे टाळले पाहिजेत. आपण कसे जगले पाहिजे हे सांगितल्यानंतर आपण कसे जगू नये याकडे पाऊल आपले लक्ष वळवतो. पावलाच्या काळात प्रचलित असलेल्या देहाच्या 6 पापांचा तो उल्लेख करतो. आपल्या काळातही 6 पापे प्रचलित आहेत. जरा क्षणभर त्याकडे पाहूयात. पहिला मुद्दा म्हणजे दंगल, जंगली पक्ष, लैंगिक शोषण, भांडण इत्यादी. दुसरा आहे मद्यपान. सवयीचा हा पुरेस्पूर हेतू नशा आहे. अल्कोहोल किंवा मादक पदार्थाच्या गैरवापराबद्दल बोलू शकतो. हे लक्षात घेणे मनोरंजक आहे की नवीन करारात सामान्यतः मद्यपान आणि दंगा मस्तीबद्दल बोलले जाते. गलतीकरास पत्राचा 5:21 वचन. त्यानंतरचा आहे विक्षितपणा, भांडणे, मत्सर. हे सर्व त्या 6 गोष्टींमध्ये समाविष्ट होतात. आणि त्यानंतरचा मुद्दा, आपले कर्तव्य परिश्रमपूर्वक प्रतीक्षा करणे. योग्य कपडे घालून प्रतीक्षा करा. पाऊल आपल्याला सांगतो की आपण या जगात प्रभूच्या परत येण्याची वाट पाहत असताना आपण योग्य मार्गाने वागतो याची काळजी घेतली पाहिजे. तो आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताला धारण करण्यास सांगतो. अर्थात आमच्या रूपांतराच्या क्षणी आम्हाला येशूमध्ये ठेवण्यात आले होते. 1 कोरिंथ 12:13 येथे याचा अर्थ असा आहे की येशू आहे त्या सर्व गोष्टीमध्ये आपण स्वतःला कपडे घालायचे आहेत. त्याचे चरित्र आपण आपले चरित्र म्हणून अंगीकारले पाहिजेत. त्याची जीवनशैली आपण आपली जीवनशैली म्हणून अंगीकारली पाहिजेत. जो सत्य आहे आपण सत्यात चालायचे आहे. तो प्रकाश आहे आपण प्रकाशात चालायचे आहे. तो विश्वासू आहे आपण विश्वासू आहोत. तो पवित्र आहे आपण पवित्र व्हावे. जो पित्यावर प्रेम करतो आपण पित्यावर प्रेम केले पाहिजे. तो देवाच्या पूर्ण आज्ञाधारकपणे चालला आपण देवाच्या पूर्ण आज्ञाधारकपणे चालले पाहिजेत. ही कल्पना योहानाने 1 योहान 2:6 मांडली आहे. येथे कल्पना परिपूर्णतेकडे प्रगती आहे. देव वाढत्या संतांच्या व्यवसायात आहेत. 1 कोरिंथ 4:13 तो आपल्या प्रत्येकांमध्ये त्याच्या पुत्राचे जीवन पुनरुत्पादित करण्याचा प्रयत्न करीत आहे. म्हणून तो येईपर्यंत आपण नरकात अडकलेल्या जगासमोर ख्रिस्तासारखे जीवन जगू आणि आपण ठरवूयात. योग्यरित्या विस्कळीत प्रतीक्षा करा. आम्हाला देहासाठी तरतूद करू नका असे सांगितले जाते. तरतुदी या शब्दाचा अर्थ पूर्व विचार किंवा नियोजन असा होतो. कल्पना अशी आहे की दैहिक वासना ही पूर्ण होण्यासाठी मनाने केलेले कोणतेही आणि सर्व प्रयत्न आपण टाळायचे आहेत. पापाची सुरुवात सैतानापासून होते असे मानण्यात आपण दोषी आहोत. तो विचार करतो आणि तो आपल्याला मोहात पाडतो. बरं, हे अधूनमधून घडतं. बऱ्याचदा पाप घराच्या अगदी जवळून सुरू होते. याकोबाचे पत्र याचा 1:14-15. जोपर्यंत आपण त्याच्या जगात राहतो जगाच्या गोष्टीकडे आपल्याला ओढ निर्माण होईल. तथापि आपल्याला कोणत्याही मोहात पडायची गरज नाही. 1 कोरिंथ 10:31 आम्ही पाप करू पण आम्ही नाही. आम्हाला मोह होईल पण आम्हाला नम्र होण्याची गरज आहे. 1 कोरिंथ 6:14 जेव्हा आपण आपले मन, अंतकरण, इच्छा आणि भावना आपल्या जीवनावर राज्य करू देतो तेव्हा ते देहाची तरतूद करतील. कारण ते अजूनही देह आणि त्याच्या दुष्ट इच्छांनी खूप प्रभावित आहेत. तथापि जेव्हा आपण देवाच्या आत्म्याला आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवू देतो तेव्हा आपण देहाच्या इच्छेनुसार करणार नाही परंतु आत्म्याला पाहिजे तसे करू. गलतीकरास पत्र 5:16 तर आज तुमचे आणि आध्यात्मिक कर्तव्य काय आहे? किंवा देवाच्या आत्म्याने आपले बोट एखाद्या क्षेत्रावर किंवा दुसऱ्या भागावर ठेवले आहे ज्यावर त्वरित लक्ष देण्याची गरज आहे. तसे असल्यास मी येशूकडे ती गरज आणण्यासाठी शिफारस करतो. जर तो तुम्हाला बोलावत आहे तर आजच तुम्ही या. कारण की आस्तिकाच्या जीवनामध्ये सर्वात मोठी गरज म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल ठेवून चालणे आहे. शेवटच्या काळामध्ये अशी परिस्थिती येईल की आम्हाला आमच्या स्वकीयांपासून दगा दिला जाऊ शकतो. परंतु जोपर्यंत आम्ही विश्वासामध्ये खंबीर आहोत तोपर्यंत आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तापासून कोणीही दूर करू शकत नाही, पाप पण दूर करू शकत नाही। तितकं मजबूत आम्हाला बनायचं आहे आणि हे समजण्यासाठी देवबाप आपल्याला सहाय्य आणि मार्गदर्शन करोत। आपण प्रार्थना करू। पवित्र प्रभू, तू आम्हाला निवडलेलं आहेस आणि तुझी इच्छा हीच आहे की प्रत्येक आस्तिकाने स्वतःचं आकलन करावं, स्वतःचं परीक्षण करावं। जर आमच्यामध्ये काही त्रुटी आहेत तर त्या त्रुटी तू भरून तू काढ आणि तू येईपर्यंत आम्हाला तुझ्या विश्वासात टिकून तू ठेव। पुढील वेळ तुझ्या हातात सोपून ही नम्र प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात केलीत म्हणून तू ऐक। आमेन।
ख्रिस्त हाच प्रभू कबूल करावे, ख्रिस्त हाच प्रभू कबूल करावे। प्रत्येक जीवन गवे येशु नाम, प्रत्येक जीवन गवे येशु नाम, ख्रिस्त हाच प्रभू कबूल करावे। येशु प्रेम रूप, येशु प्रेम रूप, येशु समचित, येशु प्रेम रूप, येशु समचित, येशु करी प्रेमी पाप्यांचे हित, येशु करी प्रेमी पाप्यांचे हित, येशु दरक प्रभु कबूल करावे। देवदास झाला, देवदास झाला, सेवा करायाला, सेवा करायाला, देवदास झाला, सेवा करायाला, लीनतेचा आत्मा सर्वव्यापी झाला, लीनतेचा आत्मा सर्वव्यापी झाला, येशू सर्वश्रेष्ठ, येशु सर्वश्रेष्ठ कबूल करावे, येशु सर्वश्रेष्ठ कबूल करावे। प्रत्येक जीवन गवे येशु नाम, प्रत्येक जीवन गवे येशु नाम, ख्रिस्त हाच प्रभु कबूल करावे, ख्रिस्त हाच प्रभु कबूल करावे। प्रत्येक जीवन गवे येशु नाम, प्रत्येक जीवन गवे येशु नाम, प्रत्येक जीवन गवे येशु नाम, प्रत्येक जीवन गवे येशु नाम।
जीवन तेजाचे कल्लोळ आले,
कल्लोळ आले, प प प द प द प स स नि नि द द प प प प द प द प स स नि नि द द प प स। जीवन तेजाचे कल्लोळ आले, कल्लोळ आले, येशु उठला पहा, येशु उठला पहा, मृत्यु भय संपले, मृत्यु भय संपले, संपूर्ण गेली,
रिकामी कबर ते जाने नाली रिकामी कबर ते जाने नाली बंधने पृथ्वीची तुटू लागली बंधने पृथ्वीची तुटू लागली स्वर्गीय मुखी प्रगट झाली सृष्टीला आनंद उदान आले जीवन तेजाचे कल्लोळ आले कल्लोळ आले येशूतला पहा येशूतला पहा मृत्यू भय संपले मृत्यू भय संपले सजा पापाची अंती मरण सजा पापाची अंती मरण सर्वांचे अपराध शिरी घेऊन सर्वांचे अपराध शिरी घेऊन मरून येशू देवी जीवन देवी जीवन अक्षय जीवन वरदान दिले
श्रोता हो आपणाला ह्या प्रवचनाद्वारे लाभ झाला असेल असा आमचा विश्वास आहे तेव्हा आपले अभिप्राय आम्हाला पत्राद्वारे SMS द्वारे जरूर कळवा
आमचा पत्ता लिहून घ्या ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ जीवन ज्योती पोस्ट बॉक्स 1446 पुणे 411037 महाराष्ट्र इंडिया मोबाईल क्रमांक 8010047865 व ईमेल आयडी घ्या MARATHIRSAMC@SUDAVENTIST.ORG तसेच आम्ही आपल्या शंकेचे समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करू शिवाय आपल्या समस्या असतील प्रार्थनेची गरज असेल तर आम्हाला पत्राद्वारे अथवा SMS द्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे कळवा आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत
तर मंडळी पुन्हा आपली भेट ह्याच वेळी ह्याच मीटर बँडवर तोवर नमस्कार